फक्कड, खाऊन टाकले बारा बोकड, नुकतं जेवण झालंय फक्कड, खाऊन टाकले बारा बोकड, बारा बोकड सोळा शेळ्या, बघता बघता फस्त केल्या, बारा बोकड सोळा शेळ्या, बघता बघता फस्त केल्या, मग नंतर गंमत म्हणून दोन बैल टाकले खाऊन, मग नंतर गंमत म्हणून दोन बैल टाकले खाऊन, अहो जेवण जरा जड झालंय, भलतच अंगावरती आलंय, जेवण जरा जड झालंय, भलतच अंगावरती आलंय, म्हणलं खावी सुपारी म्हणून आलो दुपारी, म्हणलं खावी सुपारी म्हणून आलो दुपारी।